श्री योगी राज प्रभु शंकर महाराजा वंदन करुणी चरणी अर्पिता भक्ति चा साजा अतर्क लीला अगाध महिमा अमर याद करणी सदैव आम्ही नतमस्तक हो आपल्याच चरणी इष्ट देवता ग्राम देवता स्थान देवता ही सर्व देवता आमच्या अगदी आहात हो तुम्ही सकल ही देवांच्या रूपात तुम्ही दर्शन देत अधिकार हा प्रचंड तुमचा कळून आये अशक्य जे जे जगी सहजते तुम्हालाच शक्य तुम्ही कोण हे ओळखणे ही मानवान शक्य जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल करून दाखविता भूत भविष्य निवर्तमान हे तुमच्या हातात महाकाळ हा तुम्हा पुढे हो होई भयभीत तुम्हा पाहणे तुम्हा स्मरणे घेणे दर्शन भाग्या विनया गोष्टी साऱ्या येती ना घडून तुमच्या चरणी सतत आमची वाढावी निष्ठा अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्या विष्ठा धरले आम्ही भावे तुमचे जगी घट्ट चरण सोडणार कधी नाही आम्ही आले जरी मरण नित्य घडावे स्मरण निपूजन देह तरंगावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी भावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी भावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी भावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री शंकर महाराज की जय।